ठिकाणी राहून ही सवय नाही. त्यामुळे ते वृंदावन तिथं जायची त्यांची गाई आणि तिथं पुजारी कोण नाही. मग त्यांना अरे हा आला येतात तर गुरुंना भेटायचं आहे त्याच्या वेळेला वेळ घालतो सगळं आम्हाला. जी पहिली दीक्षा झाली त्यांना वर्णाश्रम दास 1985 साली वर्णाश्रम दास. तर म्हणजे गुरु महाराजांना भेटायचं होतं आणि मग बेळगावला जायचं त्यांचा आशीर्वाद घेऊन. गुरु महाराज 1 वर्षापर्यंत आले नाही त्यामुळे आणि तो पुजारी नाही. त्यामुळे मी गोपीनाथ मंदिरचा हेड पुजारी आणि पुजारी सगळंच बनलो. सगळंच गोपीनाथचं सगळंच करायचं सकाळी उठवण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. सकाळी 3:30 वाजल्यापासून ते रात्री 11-11:30 वाजायची. ऑफरिंग करायचं, भांडी घासायची, फळं कापायची, त्यांना उठवायचं, ते सकाळ संध्याकाळ ड्रेसिंग करायचं, सगळं जे काही रिलेशन. 1 वर्ष गोपीनाथ मंदिरचं जे प्रांगण आहे ते सोडलं नाही मी. 1 वर्ष तिथेच मंदिरामध्ये चाल वेळ कुठे. आणि एकच दिवस गेलो तो पण कार्यक्रम रात्री 12 वाजता होता कृष्ण चंद्रगुरूंच्या घरी म्हणून 1 जानेवारीला. त्या दिवशी रात्री झोपायलाच मिळालं नाही कारण रात्री 11:30 झाल्यानंतर 12 वाजता प्रोग्राम संपायला वाजले 2 घरी येईपर्यंत म्हणजे मंदिरमध्ये येईपर्यंत 2:30 मग झोपणार कशाला. पुन्हा आपला दिवसाचा रुटीन सुरू. तर तिथं असताना मी भोला कॉलेजमध्ये जे विद्यार्थी होते त्यांना थोडाच प्रचार करायचो. कधी कधी असं ते असं येऊन असं बघून जायचे काय चाललंय या लोकांचं. आणि पुजारी असताना समोर असं हे असायचं मध्ये पहिल्यांदा ते पण नसायचं. पहिले असे बाग घातलेले होते अर्धं मंदिर. आता जे मंदिर आहे जवळजवळ 1.5 पट वाढलेलं आहे पुढे. तर पूर्वी आता जिथं महाराज बसतात जे व्यासासन आहे व्यासासनाच्या जो पुढचा भाग आहे तिथं पहिला ते होतं तेवढाच मंदिर त्याच्या पुढे. तिथं अशी पाठिंबा नंतर वाढत गेलंय. तर तिथे मी असं आरती करणार दुपारची 12 वाजता राजभोग आरती. त्याच्या अगोदर ऑफरिंग केल्यानंतर गायत्री करायची. तर भगवंताची अरेंजमेंट अशी होती की 12:30 वाजता त्याचा पिरियड संपणार आणि मी बरोबर 12:20 ऑफरिंग संपायचं आणि गायत्री करणार. रात्री झोप नाही जमणार काय गायत्री करताना झोप लागायची बरोबर. परंतु बरोबर 12:30 दंडन 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 मला घेऊन जागा उठले पुन्हा गायत्री अशी म्हणजे अशीच गायत्री व्हायची कधी कधी. तर एकदा मी असं पूजा करत असताना आणि टाळला आता एवढं मंदिर सुंदर झालंय. सकाळी भगवंताला उठवायला जायचं म्हणजे अशा सगळ्या वायरी इकडे तिकडे लोंबकळत म्हणजे वायरी दूर करतच जायचं. असं सकाळी भगवंत दिसायचे नंतर ते सगळ्या वायरी इकडे तिकडे आणि कुठंतरी झाले पर्क एकदम स्पार्क. कुठनं कधी शॉक लागायला सांगतायत कुठली वायर असं घाली घाली घरात. मग दरवाजा एकच दरवाजा होता त्यावेळेला त्या दरवाज्यात नाचायचं भगवंताला उठवणे वगैरे. 4:30 आरती असायची सकाळी आणि जुहू मंदिरमधनं आम्ही आलो होतो आणि जुहू मंदिरमध्ये लाऊडस्पीकर लावतो 4:30 इथे मोठे फर्स्ट क्लास 4 लाऊडस्पीकर लावले चारही बाजूला आणि सकाळची 4:30 वाजता आरती सुरू झाली आमची. काय होणार सगळे आजूबाजूच्या लोकांनी कंप्लेन केले. तरी म्हणलं ठीक आहे कंप्लेन करणे आमचा भगवंताचा प्रचार करतोय धर्माचा प्रचार करतोय आम्ही हरेकृष्ण महामंत्राचा त्यांना कळत नसेल पण त्यांचं शुद्धीकरण होत आहे. त्याला काय झालं की ही थोडी नंतरची गोष्ट आहे म्हणजे पुजारी त्यांच्या वेळेला नंतर नंतर काही भक्त आले थोडा असिस्टन्स मिळाला. तर एकदा सकाळी मी मंगल आरती लीड करत होतो आणि त्याला अतिशय उत्साहानं नाचत होतो आणि एक शूटिंग घ्यायला आला व्हिडिओ शूटिंग. आणि आता तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ शूटिंग कोण घेणार भक्त कसे नाचतात आणखी उत्साह नाचतात आणखी उत्साह नाचा त्याने पूर्ण शूटिंग केलं. आणि नंतर तिथून कुठे गेली माहिती आहे का कोर्टामध्ये की हे पहा 4:30 वाजता उठून हे लोक असं खेळतीत असा त्रास दिसतात. त्यावेळेला सगळ्या भक्तांनी आणखी उत्साह केला होता सगळी टेप कोर्टामध्ये त्यांनी प्रस्तुत केली. आणि नंतर मग ती 4:30 ची आरती झाली 5 वाजता आणि लाऊडस्पीकर सगळे बंद आणि बंपर वापरायचं नाही लहान करताल वापरावं लागले तेव्हापासून रघुनाथमध्ये. महाराज वर्षातनं 2 वेळा यायचे 3-3 महिने. तर महाराज सुद्धा अतिशय सिम्पल. तर असा जो अल्टर होता त्याच्या बाजूला एक रूम होती तिकडे मी झोपायचं पुजाऱ्याच्या कारणानं आणि या बाजूला सगळे भांडी वगैरे करणं नंतर इथे त्यांनी प्रसाद बनवायची पण असते की महाराज इथे झोपायचे या बाजूला मी इकडे आणि माझा तिथे झोपायची आणि सगळ्यांच्या बरोबर सकाळी एकच अशी नाणी असायची म्हणजे सगळे एकदम मी त्याचा कमीत कमी 10 वेळा पडलो असणार त्या नाणी तेवढी गुळगुळीत असायचं तिथेच भांडी घासायची तिकडेच आंघोळ करायची तिकडेच कपडे धुवायचे सगळं ते सगळं तिकडेच मोठा नळ असायचा कुठला गिठ्ठण पण डोक्यात लागायचा सकाळी आणि एकच लाईट मोठा आता पुरी बाथरूम दिसते तुम्हाला पुरी एकच बाथरूम असे कोपऱ्यात जो पाईप आहे तिथे एक असा मोठा असा हे होत आणि एक त्याच्यामध्ये कोपऱ्यामध्ये एक मोठा असा पाईप होता तो जरा मोठा होता त्यामुळे तिकडे सगळ्यांची आंघोळीला धाव असायची हा एकदम लहान लहानस पाणी तिकडे आणि संडास जो समोर एक नळ होता त्यावेळी एकच टाकी होती पहिल्यांदा आंघोळ करायला गेलं नाही तर खलास नंतर पाणी नाही पुन्हा 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत कधी कधी आम्ही समुद्रात पण जाऊन आंघोळ केली त्यावेळेला आता जी उंच बिल्डिंग दिसते डाव्या बाजूला मेडिकलचं दुकान आहे उजव्या बाजूला त्यासमोर एक उंच इमारत आहे तिथे एक नळ होता तो तिथे चोरून आंघोळ करायचो आम्ही त्या परिसराला सकाळी कोण उठले नसता तिकडे तिथपर्यंत आंघोळी जाणार आम्ही सकाळी उठून कधी कधी तिथे आंघोळ करत होतो सकाळी कधी कधी समुद्रात जाऊन आंघोळ करून येणार निर्माल्य टाकायला समुद्रात जात होतो सकाळी त्यावेळेला त्याच्याबरोबर तिथे आंघोळ करून त्याने पुजारी म्हटल्यानंतर कमीत कमी 5-6 वेळा आंघोळ करायला लागायची आणि तिथे असा वर्तुळाकार जिना होता आता आता नाही आहे ते तुझ्या लायब्ररीकडे जायला तिथं हे आहे लायब्ररी तसं वर्तुळाकार जिना होता आणि प्रसाद खाली बनवायचे भक्त तर आमचा एक भक्त होता इटालियन भक्त होता त्याचा प्रसाद एकदम फेमस जे काही त्याला दिसेल सगळं समोर ते भांड्यामध्ये टाकायचं सगळे मसाले डाळ तांदूळ आणि गहू हे सगळे आणि ही खिचडी आम्ही खात होतो नंतर महाराजांना आमची दया आली त्याने कृष्णचंद्र प्रभू आणि ह्यानी सगळ्यांनी मग एक आमचे जे भक्त होते सार्वभौम म्हणून त्याला तुम्हाला माहिती तो सोडून गेला तेवढा नव्हता पण आता इंजिनियर होता तो त्याला कुकिंग करायला शिकवण्यासाठी पाठवलं होतं एवढा आमचं कुकिंग त्याने एकदा केक केला होता त्याच्यामध्ये केक मध्ये काय घालावं कलर डाय केशरी केक आता फॉरेनमध्ये काय असत भारतामध्ये सुद्धा खायचा रंग वेगळा खायचा रंग वेगळा त्यांनी काय बघितलं सॅफ्रॉन कमांडर सॅफ्रॉन केक म्हणून घातला आणि नंतर आम्ही अर्पण म्हणून भगवंताला आणि एक खाल सुरू कडू लागला बाटुडी पोटून डब्बा आणून दाखवला म्हणजे अरे दिस इज फॉर डायइंग नॉट फॉर केक जे फक्त कपडे रंगवण्यासाठी आहे केक मध्ये त्यावेळेला भगवंत पण हे सगळं काय फार कृपाळू एकदा 4 वाजता मी उठून त्यावेळेला गेट जे होत ते म्हणजे कुणी पण बाहेर नसत ढकललं तर उघडायचं तर एकदा मी 4 वाजता ऑफरिंग केली 4:30 वाजता आरती केली आणि नंतर मी प्रसाद घ्यायला खाली गेलो तर एकटा येडा आला नारळ घेऊन गुलाब घेऊन आधी केला आल्टर मध्ये नारळ गुलाब सगळीकडे वेगळा नारळ फोडला आणि आणि घंटीचा आवाज त्यावेळे जगन्नाथपुरी महाराज म्हणले की अरे स्वर्णाश्रम आप तो इधर आरती कोण कर रहा है भैया कोई नहीं अभी तो मैं आरती खत्म करके आया मी लुंगी मध्ये होतो आणि वरती येऊन बघतो तर हा वेळा चालली सगळे गुलाल होतो गोपीनाथनी भरपूर काय काय सहन 12:30 ज्याला मी राजभोग वापरून तिकडे मराठीचा टीचर होता तो रवींद्रनाथ टागोरची कविता शिकवायचा देव हा दगडामध्ये नाही आणि मी आरती करतो त्यामुळे देव हा प्रत्येक गरिबांच्या हृदयामध्ये आहे हरे कृष्ण हे ऐकत ऐकत मी आरत्या करणार राजाने शाळेमध्ये काय काय शिकवणार तो तेवढं शिकणार पण त्यामध्ये एक होतं ही मुलं जी आहेत नाही प्रकाश प्रसादाकडे आकर्षित होते जेवढा म्हणून माझ्याकडे प्रसाद सगळ्यांना सगळ्यांना देत होतो मी हे सगळे रूपगोस्वामी रूपरघुनाथचा प्रभू भाऊ एक होता संजय म्हणून सनातन होतं आम्ही ज्या वेळेला आलो त्या आजूबाजूच्या लोकांना अजिबात आवडलं नाही त्याने म्हणाले हे सगळे हरे कृष्ण हरे राम हे गांजा पिणारे लोक आहेत आणि हे दारुडे आहेत सगळे लंपट लोक आहेत विशाल साधूसारखे दिसतात म्हणून त्यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली होती अगोदर, तर हे सगळं संध्याकाळी तिथे फुटबॉल खेळायला ते उत्तेजित करायचे, फुटबॉल क्रिकेट खेळायचे आणि आमचं तिथे मंदिर. तर ह्या लोकांना ते जीव सांगतील. आणि हे कसं की आजूबाजूंच्या घरामध्ये टीव्ही असायचे, तर हे सगळे लोक तिथे टीव्ही बघायला जाणार सगळ्यांच्या घरात. त्या घरातले लोक यांच्या डोक्यामध्ये काय मुलं असते बिचारे, आठवी नववी दहावीला होते, त्यांच्या डोक्यात राहणार सगळं. हे सगळे हे लोक जे आहेत सगळे अशी लोक आहेत ते. आणि ते सकाळी आंघोळ करायला आम्ही आलो दुपारचे कधी, तर त्यांची शाळेला जायची वेळ 9 वाजता. अनाथाश्रम होता, जवळजवळ 80 विद्यार्थी होते अनाथाश्रम त्या वेळेला. बहुतेक सगळे निघून गेले असे. हे सगळे आंघोळ करायला येणार सकाळी आणि आम्ही त्याच वेळेला आंघोळ करणार आणि ते मराठीमध्ये बोलणार, हे काय साधू आहेत, हे आम्ही असं ऐकलं असं ऐकलं. त्यांना माहित नाही मला मराठी येते आणि मी काय बोललो नाही, 4-8 दिवस नुसतं ऐकून घेत होतो. पण त्यांना प्रसाद देत होतो मी, रुपगुणा प्रभू नंतर रूप गोस्वामी. नंतर मग हळूच एके दिवशी त्यांना मराठीमध्ये बोलायला लागलो. आश्चर्यच वाटलं, अरे बापरे आम्ही इतके दिवस बोललो होते सगळं त्यांनी ऐकलंय. मग त्यांना तोपर्यंत निर्माण झाले आपले महाराष्ट्रीयन लोक पण याच्यामध्ये आहेत. त्यांना थोडी आपुलकी निर्माण झाली, म्हणजे हे काय आहे वगैरे. तिथनं मग थोडं थोडं त्यांच्यामध्ये हे निर्माण झालं. नंतर मग त्यांना पण आम्ही सांगत होतो की असं सकाळी काय आरती असते, संध्याकाळी आरती असते, मी चला मंदिरात मराठीमध्ये त्यांना सांगायचो काय करतो आहे, हे कोण आहे, काय चाललेलं आहे वगैरे. हे सगळे अनाथालय पहिले पहिल्यांदा. एकदा तर आम्ही हलवा बनवला होता, ते अनाथालयामध्ये त्यांना विचारायला काय म्हणते, तुम्हाला माहिती असं अनाथालय म्हणजे पैसे घेतात पण त्यांना खायला चांगलं नाही मिळायचं. आम्ही यायच्या अगोदर ह्या लोकांना आम्ही एकदा मस्त एवढा मोठा गाजरेचा हलवा बनवला, पुरा संडे फिश साठी हलवा, पुरा भांड्याचा भांड गुरु गुस्से. त्यावेळी त्यांना तर सगळा पुरा हलवाच्या हलवाच गायब सगळे घेऊन गेले आणि गच्चीवरती बसून खाली भांड. नंतर आणून आम्ही विचारते कुठे गेला हलवा सगळा. अनाथालयातले गोपीनाथ महाराज सुद्धा त्यावेळेला अतिशय अतिशय नम्र. त्यावेळेला असं एवढंसं पाणी असेल त्याच्या खाली महाराज बसून आंघोळ करायचे, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे, महाराज स्वतः मंदिर साफ करायचे, झाले की कीर्तन करायचे, प्रवचन. पूर्वीच कोणी राहिलं नाही, म्हणजे एकही भक्त नाही आहे एवढी कोण राहणार, सगळे निघून जायचे. खायचं काय नाही, कपडे काय नाही, अशी अवस्था राहायचं की लोक कधी नाचून घालते सांगता येत नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे कोणच राहिलं नाही, जुने ब्रह्मचारी. एक तर ब्रह्मचारी असा होता की सगळे जुने, आपण जायच्या अगोदर सगळी भांडी आपल्या घरी पोचवली होती मंदिरातले 300 ताट टॅगेमध्ये घालून गायब, तो पण गायब भांडी पण गायब. त्या मंदिरातले पैसे गोपीनाथचे आहे. गृहस्थ त्यावेळेला त्यावेळेचं गृहस्थ म्हणजे जे आहेत ते कृष्णचंद्र प्रभू, नाथजी, सहदेव प्रभू, रोहिणीनंदन महाप्रभू, रोहिणीनंदन महाप्रभू, रघुनाथ प्रभू, हे असे जे गृहस्थ आहेत हे गृहस्थ पहिल्यापासूनचे म्हणजे अगदी चौपासूनचे सिरियसनेस यांच्यामध्ये सुद्धा आला तो पहिले म्हणजे आदिकेश्वर प्रभू मुरलीधर प्रभू. आय मीन माझ्या ह्याच्याप्रमाणे, कारण त्यावेळेला आश्रमध्ये जे भक्त होते हे सगळे एक एक कळकी चालली होती आणि सगळे गोविंद प्रभू आले होते, जीवामृत प्रभू, दादा गोपीनाथ प्रभू, श्यामानंद प्रभू, संकीर्तन प्रभू, हे सगळे नवीन नवीन आले होते त्यावेळेला. गोविंद प्रभू हा सगळ्यात सिनियर भक्त आहे आता. तो मी गोपीनाथचा पुजारी असताना आला होता. म्हणजे श्रीनिवास प्रभू सगळ्यात पहिला आले, श्रीनिवास प्रभू त्यांचं दुकानचं थोडं काही कर्ज होतं. श्रीनिवास प्रभू पहिल्यांदा आले, गोपीनाथ प्रभूंनी मला पत्र लिहिलं की हे असं कसं काय सगळी सेवा, आई वडिलांची सेवा, दुकान सोडून हा कर्ज बाजारी करून आम्हाला मंदिरमध्ये जॉईन करायला पाठवून दे. मग आले तुझं काय असेल ते घरी जाऊन सोडवून ये. हा गेला घरी, नंतर गोविंद आला. मला फुल टाइम व्हायचं, गोविंद तेव्हा फुल टाइम झालं. उद्या येत आहेत, आज रात्री येत आहेत. तर रात्री प्रचार भरपूर होते, रात्री उशिरा जायचे फक्त. मीच एकटा एक्झॅम्प्ट होतो कारण मी पुजारी, त्यामुळे मला कुठे प्रचार नाही आणि काय नाही, फक्त गोपीनाथ, दादा गोपीनाथची सेवा सकाळ संध्याकाळ. असं एक वर्ष गेल्यानंतर हे मी आता मुंबईला आल्यानंतर सगळे बेळगावचे तिकडे यायचे, विष्णू लोक यायचा, विश्वेंदू परत टोपी आणि मिशा भटजी होता, त्यामुळे ती भटजीची टोपी आणि याच्या मिशा असायच्या उपकरण राहायचा. आणि त्याला म्हणलं हे कृष्णचंद्र मफतलाल त्याच्या बाजूला बसणार, हे आज मफतलालच्या बाजूला मी प्रसाद घेतला, मफतलालच्या बाजूला बसून मी प्रसाद घेतला. त्याला आवडायचं किती महान राजे बेळगावचे लोक त्यावेळेला यायचे. त्यानंतर मग तिथं हेड पुजारी कोणच नाही, त्यामुळे मी जवळजवळ एक वर्ष जाऊ शकलो नाही. मग नंतर एकटाळलं बेळगावचे जवळजवळ एक 15-20 जण जप करायचे, 16 म्हणा नाही पण कोणी 4-5-7-8 असे जप करायचे. मग महाराजांनी वेगळ्याच महाराजांना मी सांगितलं एकदा की तुम्ही जर जाणार त्यांना रामाची मूर्ती पाहिजे होती नी वृंदावनसाठी, म्हणलं तुम्हाला बेळगावला मिळेल, बेळगावला जा, लाकडामध्ये कोरलेली बेळगावला जा. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला गौरांग प्रसाद श्रीनिवास सगळे तुम्हाला मदत करतील. मग ते आले तुम्ही जाणार तिथे एक प्रोग्राम पण करा. त्यांनी प्रोग्राम केला, मग त्यांनी सांगितलं की आता तुम्ही वर्णाश्रमला इथं पाठवून दिलंच पाहिजे, त्यांनी तुम्ही रिकमेंड करा. तिथं आम्हाला शिकवणारं कोणच नाही, काय करायचं आपल्याला माहितच नाही. आम्ही आपल्या हरिकृष्ण मंत्र जप करतोय, प्रचार करतोय, पुस्तकं वाढतोय, पण कसं वाढायचं काय आपल्याला कल्पना नाही. म्हणून त्याच्यानंतर एक वर्षाने एक निवृंदावन मधनं भक्त आणला, त्याला शिकवत होतो तपस्वी, त्यामुळे समजून येत असं निघून गेला परत. त्यानंतर एक आफ्रिकेमधून भक्त आला, गंगादास, तत्व गंगादास आफ्रिका हा निग्रह होता आफ्रिकन, आणि दुसरा चिंतामणी होता. हा चिंतामणी एवढा असा 6.5 फूट उंच काळा दंडणीत असा, त्याला सवय अशी सकाळी 2 वाजता उठणार आणि हरे 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 राम हरे राम आता जप करत तो फिरणार. आता रात्री सगळी अनाथाची मुलं होती सगळी तिकडे झोपायची आणि हा म्हणतो राम राम उठायची बघितलं की बघितलं की राजे घाबरायची सगळे, हा इकडे सगळे मोठ्या भागाने पाहणार हा पुढे म्हणजे काय चाललंय भूत आहे. सांगा आणि फक्त ते तिलक तेवढे दिसलं त्यापर्यंत बॅग एवढी दिसणार का. चिंता म्हणे केवढा घट्ट होता. देव मंदिर मध्ये एकदा तुम्ही पाठीमागे ते पीबीडीची जी बिल्डिंग आहे ती 3 मजली इमारत आहे, त्याच्या वरती सकाळी त्याचं काहीतरी 2 वाजता उठायचा, त्यामुळे त्याचा जप काय 4-5 जप 25-30 माळा जप करायचा. तर सकाळी 6 वाजता हा जाऊन बसला वरती चैतन्यचरितामृत वाचत असं एवढासा कटला जवळजवळ किती असतो ते 1 फीट अशी 12 इंचाचा असा लांब जो असतो ना त्याच्यावरती बसला होता लांबा सोडून आणि त्याला आली झोप. चैतन्यचरितामृत सहित चौथ्याच्यावर खाली ताप पडला आणि झाड होतं ते तुटलं खाली पडला त्या जमिनीला भोग पडल्या तर ह्याला एवढा अडचण लागला इप्पाड सापडून पाणी नसतो तणकट काय झालं चैतन्य चेहरा वेळी तुम्ही चैतन्य त्याला काय झालं नाही असं धडकड. तर त्याच्यावर गंगादास म्हणतात, हा गंगादास नंतर तो आला पुजारी म्हणून त्याला आम्ही सगळं शिकवलं समजून दिलं. तर गंगादास अतिशय नम्र आणि कीर्तन जबरदस्त नाचायला अगदी जबरदस्त नाचल कीर्तनामध्ये नृत्य आणि त्याचं एवढी कृष्ण भक्तीवरची श्रद्धा. त्यांनी मला सांगितलं की मी गायीपासून निर्माण होणं सगळं गायी केलेलं आहे, गायीपासून गायीला असं म्हणजे मांस खाल्लं त्याच्यानंतर रक्त पिलं आणि तो गोमूत्र प्यायचा म्हणजे रक्त आल्यानंतर म्हणाले की ते केलं त्याने मला कंटॅमिनेट झालो. त्याला डॉक्टरने सांगितलं काहीतरी त्याच्या पोटामध्ये काहीतरी गडबड झाली होती, त्याला आयुर्वेदिक सांगितलं त्याचं गोमूत्र पि आणि गोष्ट शेण खायचं. पण त्याला हे वाटलं की मी न खायचं ते खाल्लंय गायचं, हे तर आहे शुद्धीकरणाकरता. म्हणून तो कंतर वाटलं नाही शेण आणि गोमूत्र, तर रोज एवढं शेण आणि एक कप गोमूत्र प्यायचं, तर रोज पुरामध्ये प्यायचं झालं होतं. त्याच्या तासाना तुम्ही गायीपासून सगळं काही घेतलं, दूध पण प्यायचा थोडंच. हा गंगादास पुढे झाला हेड पुल्याळी, नंतर मग माझी तिथनं मुक्तता झाली आणि मग बेळगाव आलो. श्री बोल बेळगावची कथा ऐकायची आहे तुम्हाला. हरे कृष्ण. बेळगावला आलो, मंदिर नाही, राहणार कुठं, घरातच राहिलो, घरात राहणार कुठे, घरात राहून प्रचार. आमचा जो वाडा आहे तिकडे प्रचार करत होतो आणि आमचं ऑफिस म्हणून एक अशोक रेडेकर नावाचा भक्त होता, ग्लोरियस टेलर्स, ते आमचं भेटायचं ठिकाण आणि तिथेच आमचा प्रचार करायचा तिथेच. आणि मी दुपारचा भगवतीचा क्लास द्यायचो, दुपारचा भगवतीचा क्लास 2:30 आणि समोर बसलेले असायचे अशोक, गौराग प्रसाद आणि शेखर आणि तिघांचे वेळ भगवतीचा क्लास ऐकताना काय ऐकताना खरी पण नंतर प्रचार सकाळी आम्ही जप करत करत जायचो, त्यावेळेला हे प्रश्न विचारायचे सगळे प्रश्न विचारत विचारत जे काही मला माहिती होतं हे सगळं त्यांना शिकवलं, त्यातनं सगळे थोडं 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 शिकत गेले. आम्ही सकाळी जाणार तर सगळे आमचा पहिला प्रचार म्हणजे फिरायला जाणारे येणारे होते त्यांना पहिला नमस्ते म्हणायचो, दुसरेजी हरे कृष्ण, तिसरेजी हरे कृष्ण काय ते सांगायचं. मी याच्या अगोदर बरीच काही ह्यांनी प्रचार केला होता, गौरांग प्रसाद वगैरे, तर त्यांनी आणि आम्ही असताना अगोदरच ते हरे कृष्ण महामंत्र वगैरे अगोदरच आम्ही लावला होता सगळ्या गणपती म्हणजे आमच्या गणपती. तर मी तिकडनं त्यांना प्रोत्साहन दिलं की गणपती मंडळ द्यायचं चौकात होते, यावर्षी हे करा तिथे कृष्ण भावना व्हावीत काहीतरी गणपती असू द्या. मग त्यांनी भगवद्गीतेचं विश्वरूप दर्शन आहे याच्याबद्दल त्यांनी हे केलं होतं आणि तिथे भगवद्गीता वाटल्या होत्या, कायम हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन, आणि त्यातनं हे सुदर्शन प्रभू वगैरेची फॅमिली ती भक्त बनले. त्यातनं त्यांना प्रश्न वगैरे भरपूर होते पण त्यांनी एक चला चांगलं काम म्हणून हरे कृष्ण महामंत्र केलं. मी आल्यानंतर मग त्यांचे प्रश्न वगैरे असे भरपूर, त्यांची उत्तरं वगैरे. त्यानंतर आम्ही सगळ्यात पहिला कार्यक्रम सुरू केला, सगळ्यात एकत्र यायला पाहिजे, ते 20 जण होतो. तर बापट गल्लीमध्ये शमनक मुनी नाव काय संजय नाव त्याच्या घरी आम्ही प्रोग्राम करायचो. तसं घर जे आहे म्हणजे अशी एक रूम ह्याच्या 3/4 तसंच वरती एक आणि मधली जी हे आहे हे तुम्हाला लाकडं आणि वरती शेणानं चारवलेली जमीन. तर आम्ही त्याच्या वरच्या रूममध्ये शेवटी एवढ्याच्या रूममध्ये 25 जण बसायचो आणि मी प्रवचन देणार आणि प्रसाद पहिला म्हणजे एक ॲपल सगळा सगळ्यात पहिला प्रसाद आणायचा, एक ऍपल घेऊन ते पण मी नाही, आम्ही सांगितलं काय आणणार प्रसाद काय देणार म्हणजे कुणीतरी एक ऍपल आणणार होता एक सफरचंद आणि तो कापून सगळ्यांना प्रसाद दिला. आमचा सगळ्यात पहिला प्रसाद बेळगावचा. त्याच्यानंतर 2 फळं झाली, त्यानंतर 3 फळं, त्यानंतर 4 फळं, त्याच्यानंतर द्रोण आले, 25-30 लोक झाले म्हणल्या दर रविवारी प्रत्येक जण आणायला लागला फळ, पण द्रोणामध्ये प्रसाद सगळी फळं फळं. त्यानंतर मग एक दिवस आम्ही ठरवलं की आता हलवा बनवायचा, हलवा सुरू झाला. तर आम्ही दररोज माझं काम त्या सकाळी जप झाला सायकल घ्यायचं घराघरात, दुकानात, डॉक्टरांच्याकडे, चार्टर्ड अकाउंटंट सगळीकडे, घराघरात सगळीकडे जाऊन सायकलमध्ये प्रचार करायचा सगळी असा असा आहे भगवद्गीता, भगवद्गीता घ्या, काही प्रश्न असतील त्या समाधान, तर असे थोडे 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 लोक वाढत गेले. त्यानंतर संडे प्रोग्राम तेव्हा तसा असायचा. त्यानंतर आमचे कृष्णप्रिया पुराणी, त्यानंतर रघुपती प्रभू, रवी काळे, ब्रजराणी झाली का कृष्णप्रिया आठवत तुला गेली का ते बहुतेक 91 आला. कोल्हापूरला किती झाली ना, कोल्हापूरला 91 त्याच्या अगोदर एक वर्ष. तर ते वडगाववरनं गोडसे विष्णू लोक त्याचा नातेवाईक रोणी कुमार राजू गोडसे, त्याचा मित्र रवी काळे रघुपती, हे दोघं यायचे कशासाठी माझी खिल्ली उडवण्यासाठी.
कृष्ण प्रिया कधी तुझ्या घरी
कधी प्रोग्राम केला आपण भगवद्गीतेचा वर्ग वगैरे? 91 साली मी 88 आलो वेळ मला 2 वर्ष बरोबर. तर वडगाव म्हणून ते पण लिंक लागलं होतं आणि हा लोकांकडनं हे लिंक. तर असे काही काही थोडे भक्त झाले त्यावेळेला पहिल्यांदा. त्यावेळेला ते म्हणाले की अरे आम्ही सगळ्या जण जाऊन प्रचार करा, जसं जे काय तुम्हाला कळते जाऊन प्रचार करा. ते म्हणाले आम्ही काय ना आम्हालाच काय माहिती नाही काय प्रचार करू. मग आम्ही पहिला भगवद्गीता वर्ग घेतला. मला काही माहित नव्हतं भगवद्गीतेतलं, फक्त एकदा भगवद्गीता वाचली होती पदयात्रामध्ये असताना. फक्त प्रभुपदांची इंट्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये पुरी भगवद्गीता आहे. तर त्यातलेच 5 विषय आहेत म्हणजे अरे हे चांगलं आहे 5 दिवस हे आणि नंतर हरेक्षण मावंतर आहे 7 दिवसाचा कोर्स होऊन जाईल. आणि त्यावेळेला मी भगवद्गीता सुरू केली. पहिल्या अशी काहीही तयारी नाही, मी तयारी अशीच भगवद्गीतेची प्रवचन सुरू केली. तरी असेच 21-25 जण ते आले त्यावेळेला. असा आमचा पहिला भगवद्गीता कोर्स. अरे हा चांगला झाला आम्हाला समजला, पण आणखी थोडं जास्त आणखी इथं करा. त्यांनी नोट्स काढलेले मी घेतले आणि नंतर त्या नोट्स वरती प्रवचन दिले. सुदर्शन प्रभूने नोट्स काढले होते, त्यानंतर बलराम प्रभूने नोट्स काढले होते आणि त्यांनीच तयार केले की मला दुसऱ्या वेळेला यांना तुम्ही हे घेऊन बोला. त्यांनीच त्याच्यावर नोट्स तयार केले. मग त्याच्यानंतर बलराम प्रभू आले. बलराम प्रभूचा असं बेळगावमध्ये प्रचार चालू होता आमचा. तर आम्ही सायकलवरनं फिरणार दिवसभर, संध्याकाळी रात्री, नंतर कधी कुठे मौका मिळेल तिथे टेबल लावणार, पुस्तकं विकणार, वितरण करणार. तर भागवतम जवळजवळ 30 सेट्स विकले बेळगावला आम्ही एकट्याने त्यावेळेला. 30 सेट्स भागवतम, भगवद्गीता, सगळ्या ग्रंथांचं वितरण. हरिनाम करत होतो सकाळी आम्ही त्यावेळेला, आठवड्यातनं 1 दिवस हरिनाम बेळगावमध्येच. सुदर्शन प्रभूंच्या घरी भरपूर प्रचार केला, त्यांच्या घरी भरपूर होते. ते पकडून आणायचे, हा माझा मित्र, हा माझा मामा, हा माझा काका, हा माझा चुलत भाऊ, सगळ्यात ते पकडून आणायचे आणि मला घरा काय ते सांगावं, आम्हाला काय तेवढंच पाहिजे. ऐका, आम्ही सांगायसाठीच बसलो. मग कृष्ण भक्ती त्यांना सगळ्यांना सुरू. त्याच्यानंतर आमच्या वडील जे आहेत त्यांना मला फार मदत केली बेळगावला. पहिली जन्माष्टमी जी आहे हे सगळेजण माझे नातेवाईक, गौरांग प्रसादचे नातेवाईक, श्रीनिवास प्रभूचे नातेवाईक आणि काही 1-25 लोक नव्हे, तर 150 लोकांची जन्माष्टमी. आणि आमचं स्वतःच काही नाही, पतित पावन राम मंदिरामध्ये आम्ही जन्माष्टमी केली. पहिले लोक 150 लोक आले होते. त्यावेळेला आम्ही स्वतः स्वीट राईस बनवली होती. तर एवढी फेमस स्वीट राईस त्यावेळेला की ती स्वीट राईस पाहून कितीतरी भक्त बनले. पुऱ्या बनवण्यासाठी एक बाई होती स्वयंपाक करणारी, नंतर डाळ आणि भात. आणि त्या मी आयोजन त्यावेळेला पूर्ण आर्टर बनवणे, फुलं करणे, कोणालाच काय माहिती नाही, पोस्टर्स बनवणे, सगळ्या जगामध्ये कसा काय प्रचार चाललेला आहे, काय प्रचार आहे, काय आहे, तर आल्टर पण बनवणं आहे, नंतर अभिषेक पण आहे. 90 आलेल्या एक पहिल्या वर्षी जन्माष्टमी केली. अरे त्यावेळेला पैसा पण नाही, त्यावेळेला ऍडव्हर्टाईज जमा केल्यात आणि त्यावेळेला मासिक पण काढलं आहे. कलियुगाची लक्षणे, म्हणजे प्रचाराचं सगळ्यात उत्तम साधन म्हणजे कलियुगाचे लक्षणे. मला तर इतका सुंदर आवडला तो 12व्या स्कंदातलं कलियुगाचे लक्षणे. त्याची एक पत्रिकाच तयार केली कलियुगातील लक्षणे आणि ती सगळ्या लोकांना दाखवायची, बघा हे आहे सगळं. ह्याचं जर मुक्त असेल तर हरिकृष्ण मावंत जप करा. आपली महाराष्ट्रीयन लोक सोपे आहेत, भावक ना, सगळे दोष दिसतात त्या डोळ्यासमोर. दोषातनं बाहेर पडले हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे, तसे हरिकृष्ण मांत्राचं. पण मग कोणी त्याच्यापेक्षा थोडा इंटेलेक्च्युअल असेल तर मग त्याच्याबद्दल वाद करायचे आणि त्यांना कृष्ण भक्तीबद्दल समजून सांगायचं. तर असं करता 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 शेवटी जवळजवळ 1-2 वर्ष गेली आणि त्यानंतर आमच्या वडिलांचे एक मित्र होते वसंतराव देशपांडे. वडिलांनी मला खूप मदत केली ज्यावेळेला, सगळं भांडी आणण्यापासून ते त्यांना स्वयंपाक करून घेणं, ते भांडी घासून घेणं, ते मंदिर मधली साफसफाई, सगळं जन्माष्टमी जवळजवळ 60% काम त्यांनीच केलं. मी बाकी सगळं कृष्ण भावना भावी जाय सगळं माझ्याकडे, आल्टर बनवणं, फुलं, प्रसादले त्यावेळेचे डेकोरेटर्स, स्कूटर बनवणं, सगळा बोर्ड तयार करून आणणं, अभिषेक करणं, कीर्तन करणं, नंतर प्रवचन देणं, पुन्हा गेल्यानंतर लोकांच्या भेटी घेणं, थोडा जवळजवळ पूर्ण रात्र आमचा प्रोग्राम चालला. पुन्हा सकाळी उठल्यावर मंगलारती करायची, दुसऱ्या दिवशी प्रभुपाद अपिअरन्स डे, पुन्हा प्रभुपादांच्या बद्दल सांगणं दिवसभर आनंदे हे त्यांचं, पुन्हा त्यासाठी प्रवचन, त्यासाठी प्रसाद, कीर्तन. तर असे कार्यक्रम मग बेळगावमध्ये थोडं थोडं जागृतता यायला. आणि माझा भाऊ प्रेस रिपोर्टर होता तोंडमार्कमध्ये, कुठलाही छोटा कार्यक्रम झाला की मी ताबडतोब नाही काय कलियुग आहे हे प्रसिद्धी आहे, माध्यमात राहिलं पाहिजे. पण आम्ही नम्र आहोत, लोक काय कृष्णा त्यांच्या अंतकरणात प्रेरणा देतील ते बघायला घेतलं असं नाही होणार. ही प्रेरणा आपण न्यूज मध्ये दिली पाहिजे लोकांना, आणि नाहीतर उपयोग काय न्यूज पेपरला. सगळे जे काही कार्यक्रम पूर्वीच्या वेळेला आम्ही संडे कार्यक्रमला लेक्चर काय झालं हे पण पेपरला दिसतो. संडे कार्यक्रम आता हे पण पेपरला. त्यात जन्माष्टमी आली, आम्ही पुणे यात्रेला गेलो तरी पण पुण्यात जाऊन आल्यानंतर पुन्हा पेपरला द्यायचो. पुणे यात्रेत काय जे जितके वेळून तरुण मार्गात त्रास देईल प्रत्येक वेळेला देतो. प्रत्येक वेळा प्रत्येक कार्यक्रम छोटं 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 सगळ्याच वेळा. ते वसंतराव देशपांडे म्हणून जे होते त्यांनी मला एकदा त्याच्या अगोदर बेळगावचे एक आर्किटेक्ट होते त्यांनी आम्हाला एका त्यांच्या वेळेला हे असायचं त्यावेळेला नागपंचमी त्यावेळेला ते काय करायचे त्यांच्या फार्म हाऊस वरती आपल्या मित्रांना बोलवायचे पार्टी करायसाठी. कारण त्यांना काय त्या विजय झालं होतं की नागापासून माझं काहीतरी फार्म हाऊस झालंय वगैरे त्याची ती पूजा असायची. आणि त्या मी प्रचार द्या त्यांच्याकडे म्हणाले की महाराज असा आहे बघा आमच्याकडे असे नाही मोठे आर्किटेक्ट डॉक्टर वगैरे सगळे येतात तर तुम्ही पूजा वगैरे करता त्यानंतर तुम्ही प्रवचन करायला या. म्हणतो ठीक आहे मला त्याच्याकडे लोक जमले तिथे आम्ही जातोच. तिथे प्रवचन करायला गेलो त्याला प्रवचन वगैरे दिलं पण तिथं बसल्यानंतर माझ्या समोर असं एक लक्ष गेलं ब्युटिफुल आहे अतिशय सुंदर अशी टेकडी आणि इथे आपल्या जागा मंदिरासाठी मिळाल्या तिथे चांगलं होईल. एक 5 मिनिटं मी तिकडे असं मेडिटेशन करत होतो की इथं किती सुंदर मंदिर किती सुंदर मंदिर उभं आहे. नंतर एक जवळजवळ 8 दिवस ते चक्र डोक्यामध्ये फिरत आहे. नंतर आमच्या वडिलांचा मित्र होता वसंतराव देशपांडे त्यांनी बोलवलं वडिलांना मी तुमचा मुलगा त्या पाठीशे चांगलं कार्य करतोय आणि आमचं एक असं शिवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराची जवळजवळ 30 एकर जागा आहे आणि ही जो त्या शिवजीच्या मंदिराची काळजी घेताना आम्ही देऊ इच्छितो. बा तुमच्या मुलाला विचारून त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे का. म्हटलं ठीक आहे बघून तरी येऊ. म्हणजे आम्ही जागा बघायला गेलो थेत्तुखुंडे जागा कोणी गेला ना समजते थेत्तुखुंडे हा वृंदावनानंद थेत्तुखुंडे जागा तिथं मी पाहिलं होतं तीच जागा म्हणजे सेवाजून झालं तीच जागा होईल. तर तिथे गेल्यानंतर आता जागा मिळाली त्या गुरुंचा आदेश आला की आता तिथे जाऊन राहा. तिथे व्यवस्था कसलीच नाही ना लाईट आहे पाणी भरपूर न खायची व्यवस्था न कशाची व्यवस्था आणि मी एकटाच आणि कोण नाही माझ्याबरोबर. आणि नंतर तिथे एक जुनी इमारत होती पहिल्यांदा आम्ही गेलो फडफड 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 म्हणून वटवाकड आमच्या डोक्यावर गेले सगळं जे आहे भिंती वगैरे सगळ्या लेंड्याने आणि घाण सगळं भरलेलं असेल. मग आमच्या भक्तांना थोडी दया आली सगळ्याजण त्यांनी साफ केलं आणि नंतर मी तिथे एकटाच राहायला गेलो. महाराजांचा फोटो आहे. हा तो नंतर महाराजांचा एक फोटो आहे बघा असा बसलेला. ते नंतर काय झालं की अगोदर हिंदू धर्माचा हे असल्यामुळे नंतर आमची गोरक्षा या तुम्हाला माहिती आहे बेळगावरची ज्या अशा मुकाट सुटलेल्या काही हे कसाही लोक पकडून घेऊन कत्तल करतात. मग आम्ही त्यांना वाचवायचं ठरवलं. आमचे गौरांग प्रसाद श्रीनिवास मधु त्याचा भाऊ आणखी एक भाऊ ते सगळेजण त्या गायीनं पकडणार आणि आश्रमात आश्रमामध्ये पत्ता बोला. अशा एक 2-3 गायी होत्या नंतर 6 झाल्या. माझं काम म्हणजे गायींची काळजी करणं आणि मंदिराची देखभाल करणं. मी काय खात होतो शिवाला आलेला सगळा प्रसाद माझा. शिवाला लोक सगळे तांदूळ अर्पण करायचे. शिवाला आणले तांदूळ अर्पण करायचे ते तांदूळ घेऊन आम्ही उकडायचे आणि शिवाला सांगायचं थँक्यू. उकडलेले तांदूळ खायचे फक्त. हा पहिल्यांदा रूम मध्ये गेलो नाही तिथे काय म्हणत असायचे विंचू साप सगळे आजूबाजूला फिरत असायचे. चालत जाताना सगळे आजूबाजूला विंचू आणि सकाळी आंघोळ करायला येताना याला आमचा एक भक्त होता मुकुंद म्हणून तो मजून वाजवणार नाही दुसरा एक गुजराती उंच मुकुंद. तर हे ऍक्च्युली काय झालं की माझं एवढं माझं प्रेम होतं ह्या अनाथा मुलांच्यावरती. एक वेळ असं ठरवलं होतं की सगळे अनाथाला बेळगावला यायचं आणि ते एवढे अटॅच होते मला त्यावेळेस मुलं की आता ह्याला आणि बेळगाव आमची जागा पण मिळाली होती तर नाजी आणि ते वेळ टाळला तिकडे ठरवलं होतं की हे सगळं पुरत या आश्रमा इथे पाठवून द्यायचं. आता मी तिकडे आल्या म्हटल्या जवळजवळ 5-6 वर्ष माझ्याबरोबर आली तिथं राहण्यासाठी अडचणीची. सगळ्यातला एक होता मुकुंद. हा मुकुंद उंच गुजराती ते नंतर जवळजवळ 7-8 महिन्याने तर बघूया पुन्हा पाठिंबे जाऊ पण आता हात प्रसंग आठवतो सांगतो मजेशीर आहे. तर सकाळी उठून आम्ही तिथे काय कोणाला अडचण नाही, साडेचारला मंगल आरती, चारला उठणार आम्ही सगळे. तर समोरचे तिथे कुंड आहे, कुंडामध्ये आंघोळ करायची आणि बारडी घेऊन नपलं जायचं सकाळी. तर हा सकाळी गेला आणि अशी बारडी ठेवली आणि हा तिकडेच दत्तापर्यंत जातो पुढे समजलेला तर पुढे पुढे झाला आहे. त्याला कळेल काय झालं असा प्रचंड मोठा अजगर महाराज महाराज साप एवढा मोठा, एवढा मोठा लिटरली एवढा मोठा साप होता. रात्री असा एवढा मोठा अजगर असा मोठा असा 8 फूट लांब होता. काय मोठा तिकडे काय मोठा. तर नंतर एकदा ते हे जे खंड हाऊस हे जे पुरा तलाव खंडला ना त्यावेळेला पुरा ट्रॅक्टर खाली त्यावेळेला आम्हाला कळला होता थोडा मोठा होता प्रचंड मोठा असा 10 फूट जवळ एवढा चाळी. आणखी पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेला गेलो मी एकटाच झोपत होतो त्यावेळेला तिथे लाईट सुद्धा नव्हतं. आणि तिथं जे आहे ते मिलिटरीचं केंद्र होतं म्हणजे मिलिटरीचे लोक तिथे ट्रेनिंगसाठी यायचे. तर तिथे रात्री एक आठवड्यातून 2 दिवस ते मिलिटरीचे लोक असायचे त्यामुळे तसं काय तिथं वातावरण होतं. तर उरलेल्या दिवशी शिवाचं देऊळ म्हणजे अश्विनचू साप सगळे त्याच्यामध्ये एकटं झोपायचं. तर एके दिवशी एक भक्त त्याचं नाव व्यंकटेश, तर तो हा मी पुढे आलो बसने शेवटची बस त्याच्यानंतर संती बसराव जवळ गाय त्या बसने आला. तर तो येताना त्याने पाठीमागे वळून बघितलं आणि जो फळक सुटला काहीतरी पांढर येत आहे म्हणून पाठीमागे पांढर काहीतरी आलं चला वाटलं काहीतरी आपल्या पाठीमागे लागलंय तो पळत सुटला आणि नंतर वळून बघितलं ते पण त्याच्या पाठीमागे पळायला लागलाय. तर पळत 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 तो आश्रमपर्यंत आला आणि आश्रमपर्यंत आल्यानंतर पाठीमे पळत होतो ते पण आश्रम मध्ये आलं. दुसरा एकटा भक्त होता तू पळाला असता तुम्हाला तू पळाला म्हणून मी पण कारण दोघं एकमेकाचे साथ घेण्यासाठी पासून झाला. हा समोरचं पळालाय पाठीमागचा पळालाय हा पाठीमागचं पळाला पण समोरचं पळालं दोघं त्याला त्याला वाटलं की हा कोणतरी वगैरे रात्री असे प्रसंग व्हायचे कधी. जवळजवळ 7 गायी होत्या. 7 गायींचं पालन करायचो दिवसभर फार कठीण कारण काय या सगळ्या मोकाट गाई दोरींनी बांधून आश्रम मध्ये साथ करणं झाली का वेळ. त्यानंतर महाराज आले आणि महाराज म्हणाले तू जर असं गाय राखत बसलास हा त्यावेळेला वडील यायचे बघायला म्हणजे आणि हे वडील बघा तुम्ही मला शाप दिला होता अभ्यास केल्यानंतर गाय राखशील बघा. तरी आज पोस्ट ग्रॅज्युएट होऊन सुद्धा गायच राखतोय म्हणून म्हटलं कृष्णाची गाय राखतोय तुमचा शाप नाहीये वरदान ठरलं माझ्यासाठी. पण वडिलांनी आणि माझ्या आईनी भरपूर असे प्रोग्राम अरेंज केले म्हणजे गावच्यामध्ये बेळगावमध्ये पिडब्ल्यूडी मध्ये वाटतं काय झालं त्याला रामाजवळामध्ये ते त्यांनी असे भरपूर प्रोग्राम अरेंज केले. त्यानंतर मी इकडे तिकडे भरपूर प्रोग्राम केले त्या प्रोग्रामातनं भरपूर असे भक्त खास करून भगवद्गीता वर्ग तर जवळजवळ महिन्यातनं एक भगवद्गीता वर्ग व्हायचा कुठंतरी. आणि मग जे आलेले होते ते उत्साहानं दुसऱ्या लोकांना आणायचे आणि तेवढ्याच त्या माध्यमात आलेले. त्यानंतर संडे प्रोग्राम असायचा त्यावेळेला शापूरला एक मंदिर आम्हाला दिलं त्याने मुरलीधर कृष्ण मंदिर तिथे त्या मंदिरमध्ये प्रोग्राम व्हायचे. तिथं प्रोग्राम झाल्यानंतर नंतर मग आणि पुन्हा संध्याकाळी प्रचार तिकडे प्रचार चालूच काय तर रोज कुठे ना कुठे प्रोग्राम नसेल तर कुणातरी जाऊन प्रचार करायचा इकडे तिकडे त्यांना चालायचं. तर त्यात असे भरपूर भक्त भरपूर भगवतीचा क्लास कृष्ण प्रेम त्यांच्या घरी आम्ही जवळजवळ 2 क्लास केले होते 2 किंवा 3 असे आठवण 2 तिथं नाही त्यांचे बाजूचं जे घर होतं ते खालीच होतं हे घर तिथे राहतात जेव्हा खोली खाली त्यामुळे मामा बाहेर राहायचा तर ते जे घर होतं त्यांना कारण हे रवी म्हणजे रघुपती ब्रजराणी कृष्णप्रिया ज्या वेळात नाम होती थोडी भारती कारण हे त्यांच्या घरात मांसाहार करायचे, मग नंतर हरेकृष्ण झाल्यानंतर मांसाहार नाही, त्यामुळे बाजूचं जे घर आहे ते मांसाहार करणारा द्यायचं नाही, राहायला येणार कोणते ते, त्यामुळे तसंच राहिलं. मग तो आमचा आश्रम म्हणला ज्याला, आम्ही वडगावमध्ये असं तिकडे जाऊन झोपायचो. मग रवी काळे तिथे प्रश्न हे ते हे पट्टे दोघं रात्री रात्री एक एक वाजता यायचे प्रश्न विचारायला. त्याला काय टाइम असं बंद नाही, 11 काय 12 काय चला मला प्रश्न विचारायला, चला प्रश्न विचारायला. पण प्रत्येक वेळेला पहिले पहिल्यांदा आले जे फक्त एकच की एकाच आहे ना की आम्ही असं प्रश्न विचारायचं त्याचं उत्तर ह्यांना देता आलं नाही पाहिजे, आणि म्हणून प्रश्न विचारत राहायचे. आणि आमच्याकडे काय तीक्ष्ण उत्तरे घेऊन येते, आमच्याकडे उत्तर नाही असं कुठल्या प्रश्नाचं आहे का, सगळ्या प्रश्नाची उत्तर येतच राहिली येतच राहिले. जोपर्यंत त्यांच्याकडे सांगितलं की महाराज सांगितलं पाहिजे की माझ्याकडे प्रश्नाचं उत्तर नाही मला माहिती नाही, तोपर्यंत यायचंच. पण तोपर्यंत त्यांची पूर्ण कृष्ण भावनामध्ये पडली झाली होती, जप करायला लागले, प्रचाराला यायला लागले. नंतर हे लोक सगळे तीर्थकुंडाला जागा मिळाली, तिकडे सायक्रोन यायचे दुपारी उन्हामध्ये कीर्तन ऐकायला प्रवचन ऐकायला. नंतर बलरामचा एक मित्र होता त्याचा कॉलेजमधला देवकीनंदन, तो म्हणाला आमची इच्छा होती की आम्ही हुबळीला प्रचाराला जात होतो. मग मी म्हटलं असं की आपण कोल्हापूर जवळच आहे तिकडे पण आपण जाऊ. देवकीनंदन म्हणाला माझी बहीण असते कोल्हापूरला, चला बघूया काय होतं इकडे. म्हटलं चला जाऊ. कोल्हापूरला आम्ही आलो होतो ऍक्च्युली प्रचार करण्यासाठी, त्यामुळे माझ्या कुठे राहायचं कुठे, बहिणीच्या घरी राहूया, चला बहिणीच्या घरी राहूया. तर बहिणीच्या घरी राहायला आलो. एक मस्त असा उंच हिरो सारखा दिसणारा काळा काळा पायांट थोडे लांब केस असला. आम्ही बाहेर बसलो ह्या भिंतीवरती आपला लाता मारतोय पप्प्या. आणि दुसरा मायकेल जॅक्सन चुकिया. आला त्यांना काय करायला समजत नाही, तो आपला कराटे करतोय आम्ही आपला हरे कृष्ण करतोय समोर, आणि बघतोय बघतोय समोर काय करायला रे. तू सांग ना, मला जास्त ते आठवत नाही, तुला माहिती जास्त मला तसं काय आठवत नाही, कारण आता भरपूर लोकांच्या बरोबर बोललो मी, त्यामुळे नेमकं काय काय आठवत नाही. हा भिंतीवरती काय मिळतं रे तुला, काय तर विचारत त्याला नाही, काय तेवढं विशेष काय नाही. दुसऱ्या दिवशी काय आम्ही चौघ जण होतो, प्रल्हादानंद बलराम आणि देवकीनंदन आणि मी आणखी कोण ठेवलं मला आठवत नाही, पाच चौघ जण. मग आता आम्ही जायला तिकडे भागवतगीता प्रवचन सकाळी आमचं भागवत व्हायचं, मग आणि आम्हाला झोपवलं होतं आणि चारी बाजूला मायकल जॅक्सन तुक्याच्या खोलीमध्ये आम्ही झोपलो होतो. नाही मी गच्चीवर झोपलो होतो, हा टाळा मी गच्चीवर झोपलो होतो, नंतर आलो टाळला मायकल जॅक्सनच्या सहवासात. तर अशी अशी खोली होती लहानशी, हे पप्पे आणि तुक्या बाहेर. आणि आता म्हणले काहीतरी आपले जयराजा माझं म्हणून चालू केलं, आता घरामध्ये आलेत ऐकूया म्हणून बसले आपले. मला पिन कांदा लसूणचं जेवण आणि यांच्या घरात चालला होता अपक्ष भक्षण. नंतर काहीतरी प्रश्न विचारले,
कीर्तन
केलं,
कीर्तन मी ठरवलं की आता भरपूर प्रश्न विचारले,
भरपूर प्रश्न वगैरे विचारले. तरी पण कॉलेजमध्ये हिरो होता, तू काय तर पळूनच जायचा, मला बघितलं की तुझं किती वाजता मारा आले म्हणे तर एकदा आलो. पण हा त्यामध्ये थोडी होती, हा बेळगावला आला नंतर काय म्हणजे जास्त प्रश्न निर्माण झाले, कारण पप्प्याची वृत्ती म्हणजे काय त्याला जे जे आपणाचे ठावे ते दुसऱ्याला शिकवावे. हा बोलतो प्रचार करायला सुरू, आता प्रचार केला गेल्यानंतर लोक काय सोडतात, पुन्हा कृष्णच भगवान का, चला पुन्हा पप्प्याला आठवण कुठे बेळगावची, या प्रश्नाचं उत्तर काढायला बेळगावला झालं पाहिजे. बिचारा यायचं तिकीट काढून यायला परत पैसे नाही, जायला त्याचे माझ्याकडेच पैसे नाही, गौरांग कसा द्यायचं, पण ते दया यायची कोणाला पुस्तक म्हणजे मला पुस्तक पाहिजे वितरण करायला, म्हणलं पैसे कुठे आहेत देतात देतात, अजूनही पैसे मिळाले सगळ्यांना आपलं पुस्तक टाळलं. ह्याच्या घराच्या आजूबाजूला एक फायदा होता की सगळे कॉलेज स्टुडंट राहायचे आणि आम्ही प्रचार क्लास सांगत होते कसं आम्ही कॉलेजमध्ये प्रचार करत जातो वगैरे, ह्याची हिरा हे सगळे निग्रो वगैरे असायचे तिकडे, त्याला तिथं त्या लोकांना प्रचार काल जाणार, ते जाणार पैसे नंतर देतो. दुसरीचे गुरु आपले असतात पुढे तिथे पैसे त्या सगळीकडे तरी पण इच्छा प्रचार करायची. पण एवढंच आनंद वाटायचं का काय स्वतः करणार उत्तर घालायचं. पण इच्छा आहे प्रचार करण्याची. त्यामुळे नंतर गोसावींना पकडलं. गोसावी पक्क्या काहीतरी सांगतो ते आता काहीतरी पहिल्यांदा आयुष्यात काहीतरी चांगलं बोलायला लागलं. कमीत कमी पप्प्याचं नाही तरी कोण त्याचं माणूस आहे त्याला तरी बघायला जाऊया. पप्प्याने बऱ्याच जणांना ओढून आणला आपले सगळे मित्र त्याचे. नंतर तो गणेश मंगेश मंगेशच्या घरी भगवद्गीतेचा नाही प्रवचन करायचं टाळलं. आपण मंगेशच्या घरी प्रवचन केली, नंतर भगवद्गीता क्लास घेतला पहिला पहिला 7 दिवसाचा कोर्स भगवद्गीतेचा कोल्हापूर मध्ये. नाही नाही शाळेत नाही कुठं
विद्यार्थी
पहिला कोणतरी एक म्हातारा माणूस होता
बघ
त्याच वाढते. एवढा थकलो होतो म्हणे अरे बापड्या आता एवढं प्रवचन द्यायचं. थोडं एक माताजी तिथे अरे कृष्ण चांगलं मस्त सुंदर आवाजामध्ये भजन करत होत्या. म्हटलं ठीक आहे जेवढा वेळ चालेल तेवढं चालतं. तेवढी मला तेवढी तिकडे आपली नंदारी माताजी हरे कृष्ण कृष्णाची भजन म्हणत होते. नंतर उन्हाळ्याने झाला भरपूर वेळ झाला आता भजन झाला. पुण्याला मी पुण्याला गेलो 93 साली परी जन्माष्टमी. पहिला आमचं सगळं निवासस्थान म्हणजे प्रभुपाद भवन. त्याने आम्हाला बाहेर झोपवलं त्याच्या मीच बाहेर झोपलो. गर्मी होती चारी बाजूला डोंगरे तरी बोल वेळ चाला हरे कृष्णा हरे कृष्णा. तो प्रश्न आठवला की जाळला कोल्हापूरहून प्रचार शाळेत महाराज शाळेला साधारणात महाराज बेळगावला यायचे साधारणात बेळगावला यायचे एका वेळेला काय झालं की त्यावेळेला विमान आठवड्यातनं फक्त दोनदाच असायचं तर येताना विमानाने आले आणि जाताना आम्ही ठरवलं की महालक्ष्मीने पाठवू कारण बेळगावला गेलं की पुन्हा मिरजेला चेंज करा पुन्हा बदला असं म्हणलं आपण कोल्हापूरहून महाराजांना पाठवू तर म्हणलं कोल्हापूरला जाणारच आहेत गाडी किती साडेआठला काहीतरी होती साडेआठला गाडी म्हटलं जाणारच आहेत माल पहिल्यांदाच आले कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शन पण होईल आणि फोन केला पप्प्याला की महाराज येणार आहेत आणि ताबडतोब राधानाथ महाराज येणार आहेत ताबडतोब चार दिवस तिकीट आम्ही काढलं आणि याला फोन केला चार दिवस महाराज येणार आहेत जास्तीत जास्त मुलं जास्तीत जास्त लोक आणि चांगलाच चांगला प्रचार करून जास्तीत जास्त संख्येने लोक प्रसादन पूर्ण असा प्रोग्राम जो अरेंज कर त्याच्या आणले हा बिचारा चार दिवस झोपलाच नाही सगळ्या आपल्या मित्रांना ह्याला गोळा कर 1200 रुपये गोळा केले इकडे तिकडे धडपड करून पहिला महाराजांचा प्रोग्राम महाराजांनी बेळगावला आणला बेळगावला असताना काय झालं महाराजांना की बलराम नवीन गाडी घेतली होती त्याला इच्छा की महाराजांनी माझ्या गाडीत बसावं नाही बलराम सिद्धी दुसऱ्या वेळेला प्रल्हादानंद त्यांनी आपली जुनी गाडी विकून अँबॅसेडर गाडी घेतली त्यांचं ते इंजिन बदललं होतं पेट्रोलचं डिझेल केलं होतं बेळगावनं निघालो आम्ही दुपारी 1:30 वाजता आणि अर्धा तास झाला 2 वाजता झाले साजरी बेळगावच्या हातीतच आणखी एक अर्धा तास झाला आणखी एक 10 मैल गाडी पुढे गेली आता सगळे आम्ही थकलो होतो महाराज पुढे बसले होते आणि आम्ही तिघे
पाठवले
आणि आमच्या वेळेस प्रल्हादानंद गाडी चालवत आहे आणि 1 तासामध्ये 10 मैल महाराजांनी उठून पाहिलं किती वेळ आहे आम्ही पाहिलं अजून फक्त बेळगावच्या बाहेर गाव जे आहे ना तेच आलंय अजून पुढेच नाही प्रल्हादानंद नुकतंच इंजिन आता गरम व्हायला लागेल आता गाडी जोरात जाईल म्हटलं ठीक आहे आणखी 1 तास गेला गाडी बंदच पडली आता महाराजांना आम्ही ऊन असं याव होतं त्यामुळे त्यांना पेपर दिला असा आणि महाराज झोपले होते आणि आता कुठे गाली गाडी महाराज अजूनही जवळजवळ 2-2.5 तास लागतील म्हणाला की अरे 2 तास निघून झाले कोल्हापूरचं 3 तास देत आले गाडीचं प्रवाहाला गाडीचं ते उघडून इंजिन काढतात काय बघतात काय टाकवतात काय गाडी कुणाची झाली ना त्याचीच चालू केली पुन्हा आणखी 1 तासामध्ये आणखी 1 गावमध्ये गेलो नंतर पाठीमाग ना रघुपती सचिन सुत आणि राधा गोविंद प्रभू हे तिघ जण फटक पडतात ते गाडे घेऊन येत होते आणि रघुपतीकडे बुलेट होते सगळे सगळे पाठीमागे आले आणि आमची गाडी गेली पुढे आणि एका असे चढावाला थांबले चालेल ना पुढे महाराज म्हणाले मेक समाधान अरेंजमेंट आता काय करणार ओळखीचं कोण नाही ना गाडी आहे ना काय म्हणा म्हणलं की स्टॉप एनी बडी कोणालाही थांबव आणि आत्ता जायचे दिवस सगळं कोल्हापूरला गाडी चुकली तर पुन्हा कधी बेळगावला येणार नाही आता कोणाला सांगणार 2-3 गाड्या थांबायचा प्रयत्न करा कोणीच थांबायला तयार नाही ट्रक पाडायला थांबायचा प्रयत्न कोणीच थांबायला तयार नाही आणि आले आमचे तिघे हिरो सचिसूत आले महाराजांनी आपला टॉवेल बांधला डोक्यावरती धुणावरती होता आणि महाराजांची सचिसूतच्या एक पाठीवरती बसले पाठीमागे मी रघुपतीच्या गाडीवर बसलो होतो आणि सगळे राधा कोविंद नंतर पुन्हा महालक्ष्मीला आले
या पिरियड मध्ये असं की 5 लाख महालक्ष्मी 4 लाख आम्ही तसा प्रभू
माझी
आणि आम्हाला महाराजांना काय भरपूर प्रचार करून झाला होता आणि आम्ही कीर्तन करत होतो संसार जावा
आवाज सोडले पडले
गेले आणि उगत उठला होता आमच्या घराच्या बाजूने खेळतो पाय मारले लोक यायला लागले पाणी 6 वाजले 9:30 तरी महाराज नाही मी
डोळ्याने कंट्रोल असलेला
उघडलेला फोडा कुवेगावात आणि नंतर थोड्याने एवढे प्रश्न झाले हा इकडे डोक्याला प्रश्न महाराज येतात की नाही काय कसं बांधले करायचं माहित नाही आणि मला प्रचंड त्यांनी ऑलरेडी ते विषय तो पराजून बसलो. विषय लोक आता काय करायचे शेवटी मी पकाय करीन काय नाही ना आपण लेक्चर शेवटचा पर्याय पण टेन्शन होतं कारण राधाना स्वामींना पैसे कलेक्शन घेतलं होतं लोकांना काय वाटेल प्रचंड भीती थोडं राग पण आला होता असं कसं संन्यासाने वेळ झालं पाहिजे एवढा लेक्चर काय करू शकतात अशा प्रचंड वेगळ्या मनस्थित होतो तरी पण तसंच कीर्तन करत होतो. त्यावेळी एक असं बुलेट घेतली रघुपतीजी आणि त्याचं शासन दिलं भगवान लक्षात सांगून ओळखलं कॉर्नरमध्ये वाढला ना त्याच्याकडे ब्रह्मदास महाराजांनी जीव मांड्यात झाला मला तर महाराजाचं कॅन्सल झालं कारण महाराज किमान गुन्हा महाराज काय प्रॉब्लेम महाराज म्हणजे वृंदावन महाराज रघुपती आला त्यानंतर मी कीर्तन करतो अरे म्हणजे आपण येणार आपल्याला येत आहे ते माझं महाराज आलेच म्हणते महालक्ष्मी माझ्या गिरेत लवकर गाडी पाठवते ना
हे तुम्ही गेलं नव्हतं
नाही ते
प्रोग्रामला उच्च झाला म्हणजे टेन्शन त्यावेळेला ईमेल नाही मोबाईल नाही कॉलच यायला पाहिजे आणि कोणाला घर माहिती माहिती फक्त रघुपतीला माहिती
आणणार आणि मग हे सगळ्यांना जीव मांडण्यात पडला म्हणलं किमान म्हणणार महाराज म्हणलं लोकांकडून नास्तिकी होणार नाही आपली सगळे तशी तुला आणि रघुपतींना नाही
नाही त्यांची रामराणींची गाडी पाठवली
गाडी मग माता देवता त्यांची गाडी पाठवली रामराणींना
आलेले आहेत
काय प्रॉब्लेम रामते की त्या हळू माझ्या ट्रेन वेळ दीड दोन तास राहिला जातात त्या हळूहळू मारला ते दोघा जे काही कीर्तन झालं आमच्या घरात तशी सुद्धा उड्या मारला उड्या वर उडाहून उड्या मारतो आणि मग दोघा कार्यक्रम झाला गुणांकडून कीर्तन सुरू केलं होतं आणि मग दहा फोटो लागून होता दोन रोज फोटो काढला
होता अर्धा अर्धा रोज होता कोणता होता ते दोघांनी अर्धा रोज आढळून गेले आम्ही फोन कॅमेरा माझा उत्तान महाराज पुढे फोटो काढला
आणि इतका सुंदर कारण होता महाराज आले महाराज स्नान केलं
व्हिडिओ
फिल्म पण गेली सर काय एक पण त्याचं हे राहिलं मग कार्यक्रम महाराणी कीर्तन केलं काही सगळे आले नव्हते ते दोघे विनय विवेक आले नव्हते पण निकांत
अयोध्येवती
गोसावी महाराजी त्यांचे आजोबा आजोबा ते मला आले तो कृष्णभाऊंची भरपूर आर्ग्युमेंट केली मी अरे राम मला खूप खुश झालं इतक्या आहे मुळे इतकं चांगला कार्यक्रम झाला खाल्यावर मुलांना कोणी ओळखून दिली
किंवा मला असं ते पायऱ्यावर उतरताना
महाराज आले आणि माझा पहिला आले महाराज ओळखून दिले हा विक्रांत आहे यानं सगळं अरेंज केलं रणा महाराज पहिल्यांदा मिठी मारले बराच वेळ मी पण तसंच होतो त्याचं वेगळंच अनुभव होतो त्यानंतर गडबड होती का लगेच जायचं होतं मला डायनिंग टेबल आमच्या बाबांनी बाबांनी ऑटोमॅटिकली जेवण अरेंज केलं होतं
मी सर्विंग मी सर्व सर्विंग महाराणी महाराजांनी
बाबा भरपूर चांगली सेवा केली त्यावेळी आणि नंतर
बाबांनी
हे त्याच्यामध्ये परिणाम केलं नाही बाबा राधान महाराज म्हणून बाबा इतके प्रभावित झाले यांचे बाबा पूर्ण कर्मी कॉन्शियस इतके प्रभावित झाले दुसऱ्या दिवशी मला बाबा म्हणजे हे पोरग पोरग म्हणजे म्हणून राधान स्वामी हे पोरग एकदम प्रामाणिक आहे फार चांगला बघतो महाराजने असं जवळ घेतलं बाबांना बाबा असे ठरतो होते प्युरिटी पॉवरफुल महाराज म्हणजे वृंदावन महाराज चॅप्टर आहे वृंदाबापले अरे येते आमच्या एवढं तक्रार करायची हे अभ्यास करताय नुसतं अरे इथं बसतोय प्रत्येक बसतोय
मी कधी मिठी पण मारले नाही
मग वृंदावन संदर्भ मला म्हणायचे त्यांच्याकडून ओरडायचे अभ्यास करायला पाहिजे हे म्हणजे गेले ना ते एकदा अरे प्रमाण पुस्तक वाच की अभ्यास पुस्तक घ्यायचं त्याच्यात प्रमाण पुस्तक
आणि
राजदूर मी घेणार घर अतिशय लांब होत वृंदाप्रभू वैतरायचे म्हणजे काय एवढं लांब घ्यायला बाबा निघा मानून म्हणलं मला बरोबर घ्यायचं ही घटना कदाचित कृष्णाच्या आले नसेल कृष्णाने बोलतो बाबाची आले कृष्णाच्या बाबाची आले एकदा महाराज महाराज होते आम्ही स्टॉपला आम्ही बस बंद ठेवायचं टाइम मार काय गाडी नसायची कधी कधी सायकल होणार डबल शिफ्ट आम्ही बस स्टॉपला बरं होतो बसनं जायचं होतं मग कॉलेजमधली मुलगी होती आणि बाजूला उभी होती आणि एकदम संन्याच्या म्हणून मी होता मला पण जरा उगीच भारी वाटतो त्यांच्यावर करायला किमान मला 2 वर्ष माझ्या असं प्रमाण होतं की मी रिक्षा यांच्याहून घेतो हे माझ्या रिक्षा देणारे गुरु दादा स्वामींबद्दल इतकी जास्त कल्पना होते मला देण्या अगोदर मला त्यावेळी हे उभे होते तिनं विचारलं कोण हे माझे गुरु महाराज मला विसरला होता लगे म्हणजे काय मुली बघ मी गुरुमाला एक
डॉक्टर सुरू करायचे नंतर पेट्रोल बंद आणि डॉक्टर सुरू होते कोणी समोर सायकल वर निघालेलो मस्त फास्ट मध्ये एकदम समोर दारात थांबलेला आधी मागितला भरपूर प्रश्न आहे स्टँड मध्ये स्टँड वर कसं स्टँड वर
हे प्रभुपाद की सगळं कारणीभूत प्रभुपाद चुकून द्या सर्व द्यायला गेलो सगळं एवढं सगळं झालं हरे कृष्ण